चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशमध्ये साखर विक्रीत घट। सर्वात मोठं साखर उत्पादक राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये मागणी कमी झाल्यामुळे साखरेच्या दरात घट झाली आहे। लॉकडाऊन दरम्यान साखरेची विक्री ठप्प झाली आहे। हॉटेल्स, मिठाईची दुकानं बंद असल्यामुळे साखरेच्या मागणीत घट झाली आहे। उपस्मा यांच्या मतानुसार साखरेच्या कमी मागणीमुळे कारखानदारांसमोर ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवणं हे एक आव्हान उभं आहे, कारण ऊसाची बाकी आता 14,000 करोडवर पोहोचली आहे। उपस्माचे अध्यक्ष सीबी पटोदिया यांनी सांगितलं की कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांची देणी भागवणं अवघड झालं आहे। यासाठी साखर कारखाने दिलासा पॅकेजची मागणी करत आहेत। होळीनंतर साखर विक्री वाढण्याचा अंदाज होता, कारण उन्हाळ्यात पेय पदार्थ आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी साखरेला मागणी असते, पण कोरोना महामारीनं सारच काही उद्ध्वस्त केलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये एकूण 119 साखर कारखाने आहेत। यापैकी 30 एप्रिलपर्यंत 44 कारखान्यांनी गाळप संपवलं आहे, तर 75 कारखान्यात अजूनही गाळप सुरू आहे।